नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत असो देश जावपा खातीर वचनबद्ध आसा जंय मानवी हक्कांचे फक्त संरक्षणूच करनात पूण मानवी हक्कूय मनयतात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. 2025 वर्साच्या मानवी हक्क दिसाच्या कार्यावळीत आनी नवी दिल्लीत दिसपट्ट्या जिणे आवश्यक वस्तू सुनिश्चित करपा विशींच्या राष्ट्रीय परिशदेत उलयतना राष्ट्रपतींनी कोणाकूच तांच्या हक्कापासून वंचित दवरप न्हय हाचेर भर दिलो. मानवी हक्क दीस हो न्याय, समतापूर्ण आनी दयाळू समाजाची पार्श्वभूमी आसा हाचेर राष्ट्रपती मुर्मू हांणी भर दिलो.
Human rights are contained in the vision of our constitution. Highlighting our constitutional objectives, we must make our political democracy a social democracy as well. Human rights promote social democracy. Human rights encompass the right to live without fear, to learn without barriers, to work without exploitation, and to age with dignity.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नागरिकांक तुमचे पैशे तुमचो हक्क चळवळीत वांटो घेवपाचो उलो मारला. लिंक्डइनाचेर एक पोस्ट शेअर करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला की नागरिकां खातीर विसरून गेल्ल्या अर्थिक मालमत्तेचे नव्या संदीत रुपांतर करपाची ही एक संद. लोकांक तांची दावो नाशिल्ली ठेवी, विम्याची येणावळ, लाभांश आनी हेर आर्थिक मालमत्ता वसूल करपाक ही मोख आसा अशें तांणी फुडें सांगले. विशेष सघन सुदारणा SIR दुसरो पांवडो सुरू जाल्ल्या पासून 50,96,00,000 परस चड गणना फॉर्म वितरीत केल्यात अशें वेंचणूक आयोगान सांगलां. सुमार 51 कोटी मतदारांतले 99.98% मतदार ह्या टप्प्यांत आसपावतले. आतां मेरेन 50 कोटी परस चड फॉर्म डिजिटायज जाल्यात अशें आयोगान सांगलें. तातूंत म्हणलां की गणना फॉर्म सादर करपाची निमाणी तारीख 11 डिसेंबर आसा जाल्यार केरळ राज्या खातीर 18 डिसेंबर आसा. वेंचणूक नोंदीच्या SIR दुसरो टप्पो 4 नोव्हेंबराक 9 राज्यांनी आनी 3 केंद्रशासित प्रदेशांनी सुरू जाल्लो. छत्तीसगड, गोंय, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, पुड्डुचेरी, लक्षद्वीप, अंदमान आनी निकोबार जुवे ह्या टप्प्यांत आसपावतात. फुडल्या वर्सा 14 फेब्रुवारीक निमाणी मतदारांची वळेरी उजवाडावन वेंचणूक नोंदीत व्हड प्रमाणांत सुदारणा जातली. हे विशीं आयकात गोंयचे एक मतदार अनिकेत मुरगांवकार हांचे मत.
हांवें म्हाजे आयज एनिमेशन फॉर्म भरलेले आसा. म्हाका आमच्या BLO खूब हेल्प केला. तशेंच हांव सगळ्या लोकां कडेन मागता तेंच्यानी आपले आपले फॉर्म बेगीन भरून आपल्या BLO दिवचे. हांव तशेंच सगळ्या ऑफिसरांक हांव आभार करता. चीफ इलेक्शन ऑफिसराक, तशेंच DO, तशेंच AERO आनी ERO आनी सगळ्या BLO हांव थँक्यू म्हणटा. देव बरें करू.
भारतीय रेल्वेत बायलांचे सुरक्षेक सगळ्यांत चड प्राधान्य दितात अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हणला. आयज लोकसभेत एका प्रश्नाक लेखी जाप दितना वैष्णव हांणी सांगले की रेल्वेन GRP समन्वयान बायल प्रवाशांचे सुरक्षे खातीर जायती पावलां उबारल्यात. मेरी सहेली उपक्रमांतल्यान पुराय प्रवासांत लांब अंतराचे रेल्वेतल्यान एकटे प्रवास करपी बायलां प्रवाशांचे सुरक्षेचेर लक्ष केंद्रीत केला अशें तांणी सांगले. जायत्या डब्यांनी आनी रेल्वे स्टेशनांनी बसयल्ल्या CCTV कॅमेऱ्या वरवीं देखरेख दवरतात अशें वैष्णव हांणी सांगले.
स्टेशन्स को नवनिर्माण करने के लिए एक अमृत भारत स्टेशन योजना आरंभ की है और ये आज के समय में पूरे विश्व में सबसे बड़ा स्टेशन का रिकंस्ट्रक्शन प्रोग्राम है. 1300 से ज्यादा स्टेशनों का रिकंस्ट्रक्शन चल रहा है. 160 स्टेशन का काम कम्प्लीट हो गया है.
भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन दिल्ली, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आनी अस्तंत मध्य प्रदेशांत कांय सुवातींनी थंडेची ल्हारां येवपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 2 दिसांत उदेंत उत्तर प्रदेश, ओडिशा आनी ईशान्य राज्यांतल्या कांय वाठारांनी दाट धुकें पडटलें असो अदमास IMD उक्तायला. हॉकींत काल राती सँटियागोत जाल्ल्या FIH हॉकी ज्युनियर बायलांच्या विश्वचषक 2025 9व्या ते 12व्या सुवाते खातीरच्या पात्रताय सामन्यात भारतान उरुग्वेचो पॅनल्टी शूटआउटांत 3-1 असो पराभव केलो. भारत फाल्यां 9व्या सुवाते खातीर स्पेन आड खेळटलो. भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडामदी चलतल्या 5 खेळांच्या 2020 क्रिकेट खेळामाळेतल्या पहिल्या खेळांत काल राती भारतान दक्षिण आफ्रिकेक 101 धावण्यांनी हरयले. ओडिशातल्या कटकांत बाराबती स्टेडियमांत हो खेळ जालो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.